गुणाची माझी बाण दिवलीशी फूल नको नको त्यान उगाला उबोल गुणाची माझी बाण दिवलीशी फूल नको नको त्यान बाळे ही दूर जाता रित घर माग बाळे ही दूर जाता रित घर माग पाने फुले नाही सुनी सारी
चारे बाबा आई पुढे त्यांचं काही चाले ना चिडले रडले विनवणी केली समजूत सुद्धा घातली पण ती दुष्ट बाई काही केले ऐकेना तिनं बाबांना विहिरीत जीव द्यायची धमकी दिली आणि ती सरळ विहिरीकडे धावत सुटली बाबा घाबरले त्या भयंकर जंगलात मुलांना सोडायला निघाले जाता जाता सूर्य मावळायला आला मुलं बिचारी चालून चालून थकली बाबा म्हणाले मुलांनो या या ह्या झाडाखाली बसा मी किने तुमच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येतो हां मुलं बिचारी झाडाखाली बसली बाबांची वाट पाहत मुलांना फसवून बाबा मुकाट्याने घरी निघून गेले
राजू राजू अंधार पडला भीती वाटते मला आले नाहीत बाबा खाऊ पण नाही आणला घरी कसं जायचं आहे का रस्ता ठाऊक तुला भीती वाटते मला
ताई ग ताई रडू नकोस मुळी सुद्धा भिऊ नकोस आईचा वेळ आधीच कळला मी काय केलंय सांगतो तुला